ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखिका मनाली काळे भाग 7 विजय साळसकर एन्काउंटर स्पेशलिस्ट। पोलीस खात्यातल्या अनेक ऑफिसर्सच्या साहसी कथा आपण ऐकतो। काही कथा असतात शौर्याच्या, काही कथा असतात अचूक निर्णयाच्या, काही कथा असतात अथक परिश्रमाच्या, तर काही कथा असतात संयमी वृत्तीच्या। मात्र पोलीस खात्यात एक असे ऑफिसर होऊन गेले की ज्यांचा दबदबाच इतका होता की त्यांच्या नावानं अनेक गुंड आणि गुन्हेगार चळचळ कापत व पोलीस खात्यात त्यांची ओळख बनली होती एन्काउंटर स्पेशालिस्ट। आजची कहाणी आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांचे। विजय साळसकर यांचा जन्म मराठा कुळात झाला आहे। त्यांचे शिक्षण वाणिज्य ह्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून झाले आहे। सब इन्स्पेक्टर ह्या पदवीखाली ते मुंबई पोलीसमध्ये 1983 साली रुजू झाले। इंडिया टुडे ह्या मासिकमध्ये असे लिहिले आहे की साळसकर यांनी त्यांचा पहिला एन्काउंटर रुजू झाल्याच्या पहिल्याच वर्षी केला असून त्यांनी राजा शहाबुद्दीन ह्याला मारलं। अनेक वर्ष फक्त पोलीस इन्स्पेक्टर म्हणून निवडक लोकांना माहीत असलेले साळसकर हे गुटखा अंडरवर्ल्ड याच्या विरोधात काम करताना पुढे आले। त्यांच्या 24 वर्षांच्या कामगिरीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना शौर्यानं पकडले। साळसकरांच्या गोळ्यांचे शिकार बनलेल्या काहींपैकी अमर नाईक, जग्गू शेट्टी, साधू शेट्टी, कुंदन सिंग रावत, जहूर माखंदा यांसारखे गुंड शामिल होते। विजय साळसकर हे 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले। कॉन्स्टेबल अर्जुन जाधव जे विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांबरोबर त्यांच्या मृत्यूच्या वेळी होते। त्यांनी इंडिया एक्सप्रेस मध्ये विधान दिले। ते 3 ऑफिसर आणि 4 कॉन्स्टेबल यांना माहिती मिळाली होती की सदानंद दाते हे आतंकवाद्यांशी झुंज करताना जखमी झाले होते व ते स्त्रियांसाठी व छोट्या मुलांसाठी असलेल्या कामा अँड अल्बेस हॉस्पिटल मध्ये होते। बातमी मिळाली तेव्हा हे सगळे हॉस्पिटल पासून 10 मिनिट दूर असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे होते। त्यांनी टोयोटा कॉइल्स ही गाडी घेतली आणि निघाले। साळसकर गाडी चालवत होते। अशोक कामटे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले होते व बाकीचे मागे बसले होते। जाधवांप्रमाणे 5 मिनिटांनंतर झाडाच्या मागून 2 आतंकवादी आले व त्यांच्यावर गोळ्या घालायला सुरुवात केली। जाधव सोडून बाकी 6 पोलीस ऑफिसर मारले गेले। जखमी लोकांना मदत करणारे कोणीच नव्हते। दोन्ही आतंकवाद्यांनी तिन्ही पोलिसांचे मृतदेह रस्त्यावर टाकले आणि मेट्रो जंक्शन कडे निघाले। 26/11 ही कहाणी आपण अनेकदा ऐकली असली तरी त्या कथेची दाहकता काही कमी होत नाही। अनेक अट्टल गुन्हेगारांना दया माया न दाखवता कठोरपणे यमदस्ती पाठवणारे विजय साळसकर मात्र एका आतंकवाद्याच्या गोळीमुळे शहीद झाले। त्यांचा मृत्यू जितका झंझावाती होता तितकंच त्यांचं आयुष्य देखील। एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर 1983 बॅचचे अधिकारी म्हणून विजय साळसकर ओळखले जातात। 1983 साली विजय साळसकर यांची पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये नियुक्ती झाली आणि साळसकर यांनी नोकरीच्या पहिल्याच वर्षी एका प्राणघातक चकमकेत एक सर्राईत गुंड राजा शहाबुद्दीन याचा एन्काउंटर केला। ते पोलीस खात्यामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होऊ लागले। मोठमोठे गुंड त्यांना घाबरू लागले। विजय साळसकर हे अँटी एक्टॉर्शन सेलचे प्रमुख होते। साळसकर यांनी त्यांच्या 24 वर्षांच्या सेवेत जवळपास 75 ते 80 गुन्हेगारांना ठार मारले। त्यापैकी बहुतेक गुंड अरुण गवळीच्या टोळीतील सदस्य होते। माजी आमदार अरुण गवळी यांनाही पोलीस अधिकाऱ्यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पण गवळी यांनी तेथून पळ काढला। साळसकर यांना रिकाम्या हातानं परत यावे लागले। त्यानंतर 1997 साली साळसकर यांनी अरुण गवळी गँगमध्ये त्यांचे 2 विश्वासू सदस्य सदा पावले आणि विजय तांडेल यांना पोलीस एन्काउंटरमध्ये मारले। 2004 साली साळसकर म्हणायचे, गवळी आमदार झाले असतील परंतु माझ्यासाठी ते मुंबई अंडरवर्ल्ड डॉनच राहतील आणि मी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून आहे। जर मला गवळीच्या दगडी चाळीमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती मिळाली तर मी त्यांच्या घरावर रेड घालून त्यांना अटक करायला अजिबात घाबरणार नाही. मी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. आम्ही निष्पाप लोकांना लक्ष्य करीत नाही हे कायम त्यांचं सांगणं होतं. विजय साळसकर म्हणजे जणू एक वादळ होतं. ते त्यांच्या कठोर शासनासाठी आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखले जात. गुन्हेगारांना ठार करताना त्यांचे हात कधीच डगमगले नाहीत. त्यांची वृत्ती बेधडक होती. परिणामांची पर्वा ते करत नसत. एन्काउंटर करताना अनेकदा त्यांनी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालून कामगिरी पार पाडली होती. मुंबईतले गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड म्हणजे ह्या शहराला लागलेली कीड आहे, घाण आहे आणि ती घाण साफ केलीच पाहिजे अशा विचाराचे ते ऑफिसर होते. निर्भयता हा त्यांचा प्रमुख गुण होता. आपण अंडरवर्ल्डशी वैर घेत आहोत, त्यांच्या निशाण्यावर येऊ, मग आपल्या आयुष्याचं काय होईल, आपल्या कुटुंबाचं काय होईल, या विचारानं ते कधी घाबरून गेले नाही. साहस करण्याआधी स्वतःच्या भीतीला सामोरं जावं लागतं. अनेक लोक त्यांच्या मनातल्या भीतीलाच घाबरून जातात आणि मग पुढे कृती करू शकत नाहीत. मात्र विजय साळसकर यांनी कधी मनात भीतीला थारा दिला नाही. अंडरवर्ल्ड मधल्या गुन्हेगारांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांनी त्यांचा सामना केला. ज्या काळी मुंबईत अंडरवर्ल्डची भीती पसरली होती, जेव्हा लोक गुंडांना घाबरून खंडणी द्यायला तयार होत होते, अशा काळात विजय साळसकर यांच्या ह्या बेडर वृत्तीमुळेच गुन्हेगारांच्याही मनात पोलिसांबद्दल दरारा निर्माण झाला, भीती निर्माण झाली. पोलीस आपल्यापेक्षा सक्षम आहेत ही जाणीव त्या गुंडांना त्यावेळी झाली. आज आपण मुंबईसारख्या शहरात बेफिकीरपणे फिरू शकतो, निर्भयपणे कामावर जाऊ शकतो, याचं श्रेय विजय साळसकर यांच्यासारख्या ऑफिसर्सनाच जातं. 26/11 रात्री विजय साळसकर यांनी केलेल्या बलिदानासाठी त्यांना अशोक चक्रानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं. विजय साळसकर यांच्या ह्या निर्भय व्यक्तिमत्वाला, त्यांच्या साहसाला आणि त्यांच्या कार्याला आमचा मनापासून सलाम.